हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो भवाय च रुद्राय च नमः, शरवाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः, कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीढुष्टमाय चेशुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च दीप्त्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूचिने च नमो, बिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजींचे प्रत्येक काम जसे आखीव रेखीव आणि उत्तम असे, तसेच सौ सरला मातोश्रींचे कामही शिस्तबद्ध आणि निगुतीने केलेले असे। एकदा सकाळी 11 सुमारास मी आईंकडे गेले। बाहेरच्या खोलीत कोणी एक व्यक्ती बसली होती। आईंना कामाची बरीच गडबड होती। त्यांनी एका कपात दूध ओतले, त्यात एक चमचा साखर टाकली, माझ्या हातात तो कप दिला आणि मला म्हणाल्या, बाहेर एक जण बसले आहेत, त्यांना नेऊन हा कप दे। मीही घाईघाईने जाऊ लागले। इतक्यात आई अडवत मला म्हणाल्या, अगं थांब, त्या चमच्याने साखर ढवळ, मीही साखर घातल्यावर ती पूर्ण ढवळून द्यावी, नाहीतर वाया जाते। मी हो म्हणत ती साखर ढवळली, कप नेऊन दिला। आई स्वयंपाक करत होत्या, इतक्यात एक बेल वाजू लागली। आई हातातील काम टाकून जवळजवळ धावतच स्वामीजींच्या खोलीत गेल्या। स्वामीजी खोलीतल्या कॉटवर पडून असत, त्यामुळे त्यांना काही हवे असेल तेव्हा ते बेल वाजवत। त्यांना काय हवे नको ते पाहून आई पुन्हा कामात गुंतून गेल्या। गॅसच्या रेखीकडे आमटी उकळत होती। मी विचारलं, आमटी बंद करू का, उकळते आहे। नको, थोडी उकळू दे, त्यामुळे तिला निश्चित चव येते। माझ्या आमट्यांना चव येण्यासाठी त्यात मीठ गुळ सर्व घालून मीठ उकळवावे, त्या म्हणाल्या। मी बर म्हटले। पुन्हा स्वामीजींच्या खोलीत मी गेले। स्वामींच्या समोर गालिच्यावर एक भगिनी बसली होती। ती विवाहित होती, वयाने 30 आसपास होती। ती स्वामीजींशी आपल्या नवऱ्याविषयी बोलत होती। मी तेथे बसले। स्वामीजी तिला म्हणाले, हे बघ, आपण नवऱ्याची मनापासून सेवा करावी, तेथे मन जपावे। 12 तू अशी वागलीस की तोही तुझ्या मागे येईल। सरला त्यांचा विश्वास आहे स्वामीजींवर। तसा विश्वास तुमचा नको का तुमच्या नवऱ्यावर? काय म्हणतोय मी, बरोबर आहे ना? पटतय का तुम्हाला? आम्ही दोघी हो बरोबर आहे असं म्हणालो. स्वामीजी पुढे बोलू लागले. प्रेमाने आणि विश्वासाने नाते टिकते, फुलते. स्वामीजी माझ्याकडे बघत म्हणाले, काय म्हणतोय तुझा बच्चू? मी म्हणाले, बरा आहे. मग काही सेकंद थांबत स्वामीजी म्हणाले, हल्ली एक मूल वाढवायचे म्हणजे पूर्वी 10 मुले सांभाळून व्हायची. त्यात त्यांचा अभ्यास, खेळ, शिक्षण, त्यांचे छंद हे सगळं सांभाळायचं म्हणजे आई वडिलांची कसरतच होते. मी म्हणाले, त्याची परीक्षा आहे आता. स्वामी म्हणाले, त्याला खूप अभ्यासाला लावू नकोस, आताच त्याची काही 10वी नाहीये. तुम्ही आया मुलांच्या फार मागे लागता कधी कधी. लहान मुलांचे संगोपन झाले तरी एक चौकट असावी, कुठलाही अतिरेक त्यात नसावा. लहान मुलांना वाढवणाऱ्या त्यांच्या मातांना स्वामीजी घडवून पाहत होते. स्वामीजींच्या सेवेचे आशीर्वाद व्रत स्वीकारलेल्या आईंच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगते. केंद्रात एकदा स्वामींना बसायला, आईंना बसायला कोणीतरी एक खुर्ची दिली. आई नको मला असेच म्हणत होत्या, पण त्यांना बसायला आम्ही भाग पाडले. नंतर स्वामी आईंना म्हणाले, तुम्ही खुर्चीवर का बसलात? त्यावर आई अगदी संकोचून म्हणाल्या, मला नव्हतंच बसायचं, या मुलींनी आग्रह धरला म्हणून बसावं लागलं. स्वामीही प्रसन्नतेने हसले या उत्तरावर. स्वामींनी मिस्किल चेहरा करून सर्व मुलींकडे बघितले. हसत अम्मा मुलींना म्हणाले, हा तुम्ही सरला ताईंना या आसनावर बसवलं तर. आजूबाजूच्या मुलींमध्ये हास्याची लकर उमटली. आई वडिलांच्या संगतीत मुले जशी निवांत वावरत असतात तसे आम्ही आई आणि स्वामीजींच्या अवतीभोवती वावरत असू. त्यात परकेपणाची अजिबात भावना नव्हती. एकदा माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र संपले. नंतर स्वामीजींना सर्व साधक नमस्कार करत होते. थोड्याच वेळात बरेचसे साधक गेले. उरलेल्या साधकांचाही नमस्कार झाला. सद्भक्त लीलाताई देशमुख आणि मी दोघी शेवटी नमस्कार करणार होतो. लीलाताईच्या नमस्कारानंतर तिला पेढ्याचा शेवटचा तुकडा प्रसाद म्हणून मिळाला. नंतर माझाही नमस्कार झाला. आता प्रसादाच्या वाटीत पेढ्याचा थोडासा चुरा उरला होता. काही कण म्हटले तरी चूक नाही. मी प्रसादासाठी हात पुढे केला. माझ्या हाताकडे आणि प्रसादाच्या रिकाम्या वाटीकडे बघत स्वामीजी म्हणाले, तिला प्रसाद द्यायला हवा नाही का आता? इतक्यात नीलाताई पुढे आली. वाटीत डोकावत म्हणाली, आहे कणभर प्रसाद, पुरेल तिला. त्यांनी माझ्या तळहातावर हलके हलके वाटी आपटली आणि प्रसादाचे कण माझ्या हातावर पडले. माझ्याकडे पाहत स्वामीजी म्हणाले, स्वामींनी दिलेला थोडासा प्रसादही पुरतो. सद्गुरूंची प्रसन्नता हाच खरा प्रसाद. ती मिळवण्यासाठी सारे जीवन व्यतीत करावे. स्वामीजींच्या या 2-4 महत्वपूर्ण वाक्यांनी आम्ही सारे अंतर्मुख झालो. त्या वाक्याच्या चिंतनात आम्ही तेथून बाहेर पडलो. एकदा दुपारी मी केंद्रात स्वामीजींच्या दर्शनास गेले होते. मला निरंजनाताई बोलवण्यास ध्यान मंदिरात आली. मी तिच्या पाठोपाठ घरात गेले. स्वामीजींच्या खोलीत डोकावून पाहिले. अत्यंत निरव शांतता तेथे जाणवत होती. माझी चाहूल स्वामीजींना लागली. त्यांनी बोटाने खून करून मला येण्यास सुचवले. खोलीत पाऊल टाकावे की न टाकावे या संदेहात मी पडले. माझ्या तेथे जाण्याने तेथील पवित्रतम शांतीला माझ्या हातून धक्का लावू नये असे मला तीव्रतेने वाटत होते. मी हलकेच स्वामीजींच्या समोर बसले. स्वामीजी कॉटवर पहुडलेले होते. पांढरीशुभ्र चादर त्यांनी अंगावर घेतली होती. छताकडे ते एकटक बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रगाढ शांती पसरलेली होती. त्यांच्या डोळ्यात विशेष चमक जाणवत होती. मी अगदी मंत्रमुग्ध झाले होते. त्यांची मुद्रा समाधीस्थ ऋषीसारखी जाणवत होती. त्यावर हास्यही नव्हते तसेच करुणाही नव्हती. या सर्व वातावरणाने आणि त्यांच्या अपूर्व दर्शनाने मी भारावून गेले. काही क्षण मी हात जोडून त्यांच्या समोर बसले, त्यांच्याकडे पाहत होते. त्यांनी अज्ञाताचा वेध घेणारी त्यांची दृष्टी माझ्याकडे वळवली. आपल्या स्वतःच्या छातीकडे हात दाखवत ते उद्गारले, मी अनादि महापुरुष आहे, मी पुराण पुरुष आहे. कुणी एक औपनिषदिक महात्मा मला हे आत्मविश्वासपूर्वक सांगत होता असे मला वाटले. माझ्या अल्पमतीला ही त्यांनी स्वतःची सांगितलेली ओळख अनाकलनीय होती. मी स्तब्ध होऊन त्यांच्याकडे बघत होते. मी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. आपण काय ऐकले हेही मला नीटस समजत नव्हतं. मी नकळत त्यांना नमस्कार केला. त्यांनी केलेला हरी हरी असा अस्पष्ट उच्चार माझ्या कानावर आला आणि ये होता अशी त्यांनी हाताने खून केली. मी बाहेर येऊन आईंना नमस्कार केला, प्रसाद घेऊन ध्यान मंदिरात जाऊन बसले. एका नित्य केंद्रात येणाऱ्या साधकांनी स्वामींना एकदा विचारले, स्वामीजी मी संकल्प शून्य कसा होऊ शकेन? स्वामीजींनी तात्काळ उत्तर दिले, आधी विकल्प शून्य तर हो, मग संकल्प शून्य होता येईल. त्या साधकाच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह कायम होते. स्वामीजी पुढे म्हणाले, ध्यान करताना आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार तरंग उठत असतात. काही विचार हे संकल्पात्मक असतात. मला आळंदीला जायचंय, मी पुढील महिन्यात रजा घेईन, मला घरात अमुक वस्तू हवी आहे, ऑफिस मधले अमुक काम अजून पूर्ण अपूर्ण आहे, ते पूर्ण केलेच पाहिजे, इत्यादी अनेक संकल्प उठत असतात. आपण ते करत असतो. तसेच काही विपरीत कल्पना म्हणजे विकल्प सुद्धा आपल्या मनात उमटत असतात. आपल्या मनात संतांबद्दल संशय येतो, हे खरेच आनंदात आहेत ना का आपल्याला बनवत आहेत, अशी शंका सुद्धा येते. कोणाच्या तरी मत्थर जागृत होतो, एखाद्या वस्तूचा लोभ निर्माण होतो, मनात कामना वासना यांचा गोंधळ सुरू असतो. आपण अगदी ठीक आहोत, आपल्याला परमार्थ कसा जमणार असेही वाटायला लागत. अशा विचारांना विकल्प म्हणतात. विकल्प हा अत्यंत क्लेशकारक असतो. तो साधकाला साधनेपासून विचलित करत राहतो. त्याचा भाव त्याची निष्ठा डळमळीत करत असतो. चांगले चांगले साधक या विकल्पामुळे अक्षरशः जोडीला येतात. कधी कधी विकल्प इतका टोकाला जातो की तो साधक परमार्थ करणे सोडून देऊ शकतो. असं होऊ नये म्हणून सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या मनात विकल्पच उठवून देणं. आपल्या मनाकडे साक्षीत्वाने पाहत राहिले तर विकल्प हळूहळू क्षीण होत जातात, त्यांचा क्लेश नाहीसा होतो. संकल्प हे सुद्धा एक प्रकारे ध्यानातला अडथळाच आहेत, पण ते विकल्पांपेक्षा परवडले. त्यांच्यामुळे फार मोठा व्याप आपल्याला होत नाही. तरी सुद्धा संकल्प ही अखेरीस सोडूनच जावे लागतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. एका संकल्पातून नवीन संकल्प जन्माला येतो आणि ही प्रजा वाढतच राहते. म्हणून पहिल्यांदाच संकल्पाच्या वेळी आपण सावध पाहिजे, म्हणजे पुढचे संकल्प आपोआप नाहीसे होतात. पण सर्वात आधी संकल्पांना नष्ट करायचं, नष्ट करायचा अभ्यासच आपण केला पाहिजे. विकल्पाचं दर्शन ही आपल्याला होणार नाही यासाठी जपलं पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात ना, विकल्पाची बाधा न हो कवणे काळी. ते यासाठी, म्हणून आधी विकल्पांना आपल्या मनातून घालवून दिलं पाहिजे, मग पुढे विकल्प संकल्प शून्य होता येईल. काय समजलास? त्या साधकाचे समाधान झालेले त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. श्री कृष्ण अर्पण
हरी हरी. अनुसंधान साधण्यासाठी राखण्यासाठी आपण आम्हाला मध्यवर्ती संकल्पाची युक्ती दिलेली आहे, त्यानुसार ते जमवण्यासाठी दरवेळी खूप मनापासून प्रयत्न केला जातो आहे. शिबिरासारख्या एकांतात ते थोडेफार आपल्या कृपेने जमते असे वाटते, परंतु पुन्हा पुण्यात येताच हळूहळू डायल्यूट होत जाते. त्यावर चिंतन करताना पूर्वी आपण सांगितलेले आठवले, अनुसंधानाच्या आड आपल्याच मनातील विषय अँड विकार येत असतात. अँड गेलाय. तर स्वामीजी, आपल्या देह संबंधितांविषयीच्या जबाबदाऱ्या, त्यांचे चिंतन व त्यातून येणारी व्यग्रता ही मुख्यतः आड येते आहे असे जाणवते. ही व्यग्रता हा देखील विषयच आहे का? कारण आपल्या सहवासात साधना करताना केंद्रात आल्यावर इतर विषयांचा विसर पडतो, परंतु ही व्यग्रता मात्र मधून मधून डोके वर काढतच आहे. त्याचबरोबर खूप मोठी चिंता करायची नाही असे ठरवले तर रोजच्या दिनक्रमात इतक्या गोष्टी एकापाठोपाठ एक पार पाडायच्या असतात, त्याचाही एक नकळत ताण मनावर सतत राहतो. या गोष्टींमुळे अनुसंधानातून मिळणारे समाधान हरवून जाते. याबाबत कसा मार्ग काढावा, कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना. चांगला प्रश्न आहे. अनुसंधानात राहण्यासाठी मध्यवर्ती संकल्पाची जी युक्ती दिलेली आहे, त्यानुसार ते जमवण्यासाठी दरवेळी खूप मनापासून प्रयत्न केला जातो आहे, हे विधान मला आश्वासक वाटत. कि इथं नुसत्या पाट्या लावलेल्या नाहीयेत, तर तुम्हाला मध्यवर्ती संकल्प काय आहे याचा आठव होतो आहे आणि त्यानुसार तुमच्याकडून प्रयत्न घडतो आहे, यामुळे मला आश्वासक वाटत. कधी कधी केलेल्या योजना या अपयशी ठरण्याची शक्यता असते, त्यांना अपयश देणं हे सर्वांच्याच हातात असतं, सर्व मिळून त्याला अपयश देऊ शकतात. मी अशा करता मध्यवर्ती संकल्पांबद्दल परत परत बोलत नाही की मी काय बोलणार आहे हे माझ्याबरोबर तुमचं मन बोलायला लागेल, माझी वाक्य तुम्ही बोलायला लागाल, पण ते तुमच्या जीवनात जर उतरवण्याचा प्रयत्न केला नाही तर तशा तऱ्हेने काही उपयोग होणार नाही. अनेक वर्ष प्रवचन कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्याला वक्ता जो बोलतो आहे, जो अभंग उच्चारतो आहे, तो अभंग वक्त्याबरोबर उच्चारण्याची सवय देखील लागते, पण त्याला ते समजलेलं नसतं, त्याचं ते पाठांतर असत. विशेष करून कीर्तनाच्या वेळेला या गोष्टीचा प्रत्यय येतो. कीर्तनकार जेव्हा अभंग उच्चारतो तेव्हा त्याच्या पाठोपाठ शेकडो लोक अभंग उच्चारत असतात, पण कीर्तनकार ज्या करता तो अभंग उच्चारत असतो ते कारण विसरतात. मध्यवर्ती संकल्पाबद्दल परत परत न बोलण्याचं कारण हेच आहे की माझी वाक्य तुम्हालाच पाठवून जातील आणि ती आचरणात आणायचं राहूनच जाईल. त्यामुळे हे मध्यवर्ती संकल्प जेव्हा प्रथम आपण अंमलात आणले तेव्हा मी त्याच्यावर प्रत्येक वेळेला बोलत असे. मग नंतर नंतर मला ही मानसिकता लक्षात आली की सांगणारी व्यक्ती एकच असल्यामुळं तिचा तर्कही एकाच पद्धतीचा असणार, असं असल्यामुळं त्या तर्काची सवय झालेले श्रोते आपोआप त्याला सरावतात आणि काय म्हणणार आहे ते आलं लक्षात अशा पद्धतीने ऐकायला सुरुवात करतात. ही मोठी धोक्याची परिस्थिती असते. तशी आपल्या इथं होत नाहीये हे मला आश्वासक वाटतं. मी असं सांगितलेलं होतं की जो मध्यवर्ती संकल्प आहे आता स्मरण आहे, तर सकाळी उठताना आणि तुमच्या प्रत्येकाकडून ते होतं आहे असं आता मी गृहित धरतो. सकाळी उठताना स्मरण ही या महिन्याची मध्यवर्ती कल्पना आहे किंवा संकल्प आहे याचा तुम्हाला सर्वांना आठवा असतो. सकाळी उठतानाच तुम्ही स्मरण या मध्यवर्ती संकल्पाच्या आठवणीत जागे होता असं मी आता गृहित धरतो. याच्यापेक्षा जास्त तुमच्या करता मला काही करता येत नाही. उठल्या उठल्या तुम्हाला आठवण होते आहे की स्मरण आजचा जो दिवस आहे तो दिवस स्मरण या मध्यवर्ती संकल्पामध्ये आपण व्यतीत करायचा आहे असं तुम्हाला आठवतो. त्याच्या पाठोपाठ जसं आचार्य म्हणतात तसं प्रातः स्मरामे हृदी संस्फुरद आत्मतत्व, तुम्हाला स्मरण होतं आत्मतत्वाचं. मी अशा सहज भावांनी स्फुरण होणार आत्मतत्व त्याच्याकडे जरा तुम्ही पाहता, लक्ष देता. ते अविनाशी आहे, चैतन्य रूप आहे आणि सुखरूप आहे. अशा या स्फुरणाच्या ठिकाणी परमहंस हे विहार करत असतात याची तुम्ही आठवण करता. जागृती झोपेनंतर आता काळ काढायचा आहे, पण या जागृतीमध्ये देखील जो जागा असतो तो आत्मरूपाने असणारा मी याच्या स्मरणामध्ये आज आपल्याला सर्व दिवस व्यतीत करायचा आहे हे तुम्हाला आठवतं असं मी आता गृहित धरतो. मी आता ते तुम्हाला सांगत राहत नाही. हा अभ्यास तुम्ही रोज करता. शरणागती जेव्हा संकल्प असेल तेव्हा तुम्हाला आठवण येते की शरणागतीने आजचा दिवस आपल्याला व्यतीत करायचा आहे. हे संकल्प एक महिनाभर राहतात, त्यामुळं एक महिनाभर तुम्हाला हा अभ्यास करण्यासाठी उत्तम सवड मिळते. स्मरण हा जो मध्यवर्ती संकल्प आहे तर त्याबद्दल सुरुवातीलाच अंथरुणातून बाहेर येतानाच आत्मस्वरूपाचं स्मरण करत बाहेर येऊन जितकं शक्य तितकं आत्म्याच्या प्रभावाखालीच किंवा त्याच्या प्रकाशात किंवा त्याच्या दिव्याच्या प्रकाशात आपलं पाहणं होतं आहे, ऐकणं होतं आहे, आपल्या देह संबंधीची कामं होत आहेत याचा तुम्ही अनुभव घ्यावा. त्याचं स्मरण न विसरता सगळ्या गोष्टी कराव्यात. ध्यानाच्या वेळेला एक रूपता साधावी. ध्यानाच्या वेळेला त्याच्याशी तुम्ही तदाकार होऊन राहावं. सकाळी उठल्यापासून हे करत असल्यामुळे जेव्हा ध्यानाची वेळ येईल तेव्हा तुम्हाला ते अगदी सोपं जाईल. तुम्हाला खरंच विचारांचा त्रास होणार नाही, विकारांचा त्रास होणार नाही, कारण उठल्या क्षणापासून विकारांना तुम्ही जागाच दिलेली नसेल. हे सगळं तुम्ही करता असं आता गृहीत आहे. आणि मग नंतर सर्व जीवन जगत असताना ध्यानाच्या नंतरच तुम्ही या स्मरणपूर्वकच जीवन जगता. कधी कधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रयोगाप्रमाणे या स्मरणाला नामाचा आधार द्याल, कधी कधी आत्मविचाराचा आधार द्याल, कधी कधी तुम्ही निर्विचारतेचा आधार देऊन त्या स्मरणाच्या अधिष्ठानावर सर्व काही चालतं आहे असा अनुभव कराल. कधी चिंतनाच्या द्वारा स्मरण ठेवण्याचा प्रयत्न कराल. काम करत असताना किंवा कर्म करत असताना आपण केलेली जी कर्म आहेत ती तत्वतः ईश्वराने प्रेरित केलेली आहेत, आपल्या वाट्याला आलेली आहेत, तरी देखील ईश्वराच्या सत्तेमध्ये सर्व कर्म येतात असं स्मरण तुम्ही ठेवाल, त्यामुळे ती कर्म देखील ईश्वरार्पण होत आहेत असं स्मरण ठेवाल. स्मरण ठेवलं की ईश्वरार्पण होतात. फळ देखील ईश्वराला अर्पण करतो आहे असं स्मरण ठेवणं एवढंच करायचं आहे. फळ हे तुम्हालाच मिळतं, पण ते ईश्वराला समर्पित करतो आहे अशी भावना ठेवायची आहे. चित्तशुद्धीचा लाभ होईल. केंद्रात येत असताना तुम्हाला प्लॅनर माहित आहे, केंद्रात प्रार्थना होते, आपण कोणत्या भावाने प्रार्थना म्हणणार आहोत केंद्रात आल्यानंतर याचही तुम्हाला स्मरण असेल. तुम्हाला श्रवण करताना कोणत्या भावाने श्रवण करायचं आहे याचं स्मरण असेल. एक मूळ स्मरण तर आहेच की आत्म्याच्या अधिष्ठानावर किंवा परमात्म्याच्या अधिष्ठानावर किंवा आत असणाऱ्या प्रभूच्या प्रकाशामध्ये आपले सर्व व्यवहार होतात त्या प्रभूचं स्मरण करणं. तसंच प्रत्येक क्रियाकर्म करत असताना त्या क्रियाकर्मातली स्मरणाची युक्ती याचंही तुम्ही चिंतन करत असणार. जेवत असताना, बोलत असताना, चालत असताना हा श्रवणाचा अभ्यास या वरवरच्या क्रिया करत असताना आपण कशा सांभाळायच्या तर याचंही एक स्मरण आहेच. तरच ते मूळ स्मरण ही साधता येईल. ते असं म्हणतात की मध्यवर्ती संकल्पांची जी युक्ती तुम्ही दिलेली आहे त्यानुसार ते जमवण्यासाठी दरवेळी खूप मनापासून प्रयत्न केला जातो आहे. याच्यात या प्रश्नात तीन भाग केलेले आहेत. एक शिबिरामध्ये, दुसरं शिबिरातून बाहेर आल्यानंतर घरात वगैरे देह संबंधित आहेत त्यांच्याबरोबर वर्तन करत असताना, तिसरं म्हणजे जी नेहमीची रुटीनची कामं आहेत दिनक्रमात ज्या पार पाडायच्या गोष्टी आहेत तर त्याच्या संबंधी. तर हा स्मरणाचा अभ्यास करत असताना शिबिराच्या ठिकाणी ते थोडंफार जमतं असं ते म्हणतात. इतर वेळेला त्रास होतो असं ते म्हणतात. याचं कारण शिबिराच्या वेळेला तुम्हाला कशाचाच विचार करायचा नाहीये. गेल्या 10-12 वर्षात, मला वाटतं 11 वर्षात रिटायरमेंट घेतल्यानंतर पुरुषांच्या तुलनेनी खरंच बायकांचं जीवन हे जास्त कठीण असतं याचा घरात सारखं राहिल्यामुळे मला अनुभव आलेला आहे. सकाळी उठल्यानंतर आपण टेबलवर जाऊन बसणार, त्याच्या आपल्यासाठी चहा करायचा आहे, कॉफी करायची आहे किंवा दूध गरम करायचं आहे, आलेलं दूध देखील गरम करणं, त्याच्या संबंधीची कित्येक कामं, बायकांचं काम फार अवघड आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. ते दूध कुठेही घरात काम करत असताना दुधाची काय परिस्थिती असेल आता याचं स्मरण ठेवायचं. बायका फार अवघड अवघड कामं करतात असं माझ्या लक्षात आलंय. आमचे पोफळे काका असं म्हणाले की 1 लिटरचं जर दूध असेल तर अगदी 1 लिटरचं दूध बसेल एवढंच पातळ त्याच्यासाठी कशा करता ठेवायला पाहिजे, सारखं त्या दुधाकडे लक्ष ठेवायची, सरळ 5 लिटरचं पातळ आणावं आणि त्याच्यात तापवावं. आमच्या घरीच झालेला हा संवाद आहे. एवढी काही गरज नाहीये, 5 लिटरचं पातळ आणावं त्याच्यात 1 लिटर दूध गरम करावं, वर आले का उतू गेले का याच्याकडे एवढं एक ठराविक वेळाने आपल्याला समजतं की दूध तापतं, आपलं साह्य ते त्यावेळेला येऊन बंद करावं. तेव्हा त्यांना काकू असं म्हणाले की तुम्हाला हे करणार नाही. अशी नाजूक नाजूक कामं स्मरण ठेवत भगिनी करू शकते. मी असं पाहिलेलं आहे की अगदी झोपल्यानंतर, झोप अगदी लागायच्या दरम्यान कधी कधी मधुरातही उठतात, दही लावायचं राहिलं. कारण उद्या अमुक अमुक लोक जेवायला येणार आहेत, ते पदार्थ जे करायचे आहेत त्याच्याकरता दही आवश्यक आहे, दही लावायचं राहिलं. तुलनेने पुरुषांना फक्त तिथे जाऊन टेबलवर बसायचं आणि चहा प्यायचा आहे. म्हणजे पुरुष आणि भगिनी असा जर फरक केला तर स्मरणाचा अभ्यास हा पुरुषांना किती सोपा आहे हे मी तुम्हाला सांगतो. काहीच त्याच्या आधी काही करायचं नाहीये. आपला सगळं आवरत आवरत बेतानी जमवत 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 तिथं आणून चहा पितानाही जमवायचं, एवढंच करायचंय. पण विचार चक्र ही अशी गोष्ट आहे की आपल्याला काही केल्या ही गोष्ट ते जमू देत नाही. मध्यवर्ती संकल्प कोणताही असो ते जमू देत नाही. पण मी ताई दामलेंचं देखील ऐकलेलं आहे. मध्ये एकदा शिबिरात त्यांचं चरित्र घेतलेलं होतं आणि मी ते चरित्र ऐकण्याकरता उपस्थित होतो. तर फळीवरून डबा काढायचा तेव्हा स्मरणपूर्वक काढायचा किंवा नामस्मरणपूर्वक काढायचा, तो काढायला जर विसरला तर अगदी उघडलेला डबा देखील त्या परत शेल्फवर ठेवत असत आणि स्मरणपूर्वक खाली काढत असत. हा जो विसरलेला स्मरणाचा अभ्यास आहे तर तो अभ्यास विसरूच द्यायचा नाही. अशा पद्धतीने त्या सगळी कामं करत असत. शिबिरासारख्या एकांतामध्ये भगिनींना देखील ते सोपं का जातं म्हणून मी म्हटलं की भगिनींचं काम किती क्रिटिकल आहे हे आता 10-12 वर्ष सतत घरात राहिल्यामुळं मला समजायला लागले. त्याच्या आधी मला वाटायचं काय घरात तर असतात, तितकं सोपं नाहीये ते. पण शिबिरात काय होतं, शिबिरात दूध तापवायचं नाहीये, साय उतू जाईल का लक्ष ठेवायचं नाहीये. आज काय करायचं, मग नाश्त्याला काय करायचं, मग जेवायला काय करायचं, मग परत मुलं जर जरा लहान असतील तर 4 वाजताचं काय, 6 वाजताचं काय, रात्रीचं काय, असा सगळा विचार करायचा आणि सतत तिथं जुंपून घ्यायचं. यापैकी एकही गोष्ट नसल्यामुळं किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या भगिनींना देखील शिबिरात खूप सोपं वाटतं. त्याचं कारण कशाचंच प्रेशर नाही. आणि पुरुषांना देखील एरवी प्रेशर कमी जरी आहे असं म्हटलं तर शिबिरात अजिबातच नाही, काहीच नाही. त्यांना तसा फरक पडत नाही. जसं घरी नाश्त्या करता येऊन बसायचं, शिबिरात नाश्त्या करता येऊन बसायचं, म्हणून तर बेसावत राहण्याची शक्यता असते. घरी जसे आपले जेवायला येऊन बसले तसे तिथेही बसले, त्यामुळे स्मरणपूर्वक कसं करायचं याचा कधीच अभ्यास ते करत नाहीत की काय. पण शिबिरामध्ये हे सगळं करणं निदान सोपं जातं असं त्या म्हणतात. पण शिबिराहून पुण्यात आलो की हे डायल्यूट होतं, हे तर बरोबर आहे. कारण तेव्हा मग इतर गोष्टी सुरू होतात, देहसंबंधितांच्या जबाबदाऱ्या, त्यांचं चिंतन, त्यातून येणारी व्यग्रता. काही प्रमाणात ही व्यग्रता आवश्यक असते कारण या व्यग्रतेतून मार्ग निघत असतो. तुम्ही जर असे परमार्थी झालात की तुम्हाला काहीच तुमच्या जबाबदाऱ्यांबद्दल कोणती व्यग्रताच नाही तर तसा परमार्थी अपेक्षित नाहीये. अगदी तुमचा मुलगा बालवाडीत जायचाय किंवा काय हल्ली ज्युनियर केजी सिनियर केजी अशा मार्गाने जायचाय तरी देखील आत्ताच कोणत्या शाळेत घालायचं याच्यासाठी थोडीशी व्यग्रता येऊ देत. तुम्ही थोडासा विचार करा. दहावी पास झाल्यानंतर त्यांनी कुठल्या बाजूला जायचं तुमच्या मुलालाही जर लक्षात येत नसेल आणि मुलांना नाही ते लक्षात येत तर तुम्ही त्याच्या संबंधी विचार करा. त्याला व्यग्रता म्हणू नका, ती तुमची जबाबदारी आहे. कारण मुलांना काहीच माहीत नसतं, काही कळत नाही त्यांना. तुम्ही म्हणाल ते असं मुलं म्हटल्यामुळं आपल्याला व्यग्रता येते असं तुम्हाला वाटेल, पण तसं समजू नका. लग्नाच्या जर मुली असतील तर त्या मुलींचं तुम्हालाच पाहायचं आहे. त्यांची स्थळ पाहणं, ती आणणं, टिपून पत्रव्यवहार करणं, तर हे व्यग्रतेनेही तुम्ही करू शकता आणि व्यग्रता न धरता देखील करू शकता. थोडीशी व्यग्रता येईल पण ती तुमची प्रेरणा असेल, ते काम झालं पाहिजे याची निकड आहे. वय वर्ष 21-22-23 ते 27-28 एवढ्या काळात ही गोष्ट घडणं आवश्यक आहे. त्याच्यात जर तुम्हाला थोडीही व्यग्रता आली नाही तर तुम्ही ते करणार कसं? परीक्षेच्या आधी देखील थोडी व्यग्रता येणं गरजेचंच आहे. नाही आली तरी चालेल, कित्येक हुशार मुलांना व्यग्रता न येता परीक्षा देतात. तसं अपवाद सोडून देऊ, पण त्या काळात तरी इंधन वर्षभर केलेलं नाही तर जास्त पाहतो, अभ्यास करतो. त्यामुळे या देहसंबंधितांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचं भान असणं, तर त्या कशा सोडवणं याचं चिंतन थोडं बहुत असणं, तर ही अनावश्यक गोष्ट नाहीये. आणि त्यातून येणारी व्यग्रता म्हणजे आता हे सुटावं एकदा तंत्र असं वाटणं. फक्त या व्यग्रतेला कुठेतरी मर्यादा पाहिजे. ही जी व्यग्रता थोडीशी आली तर चालेल असं मी म्हणतो, पण एरवी व्यग्रता फारशी न येता देखील कर्तव्यात्मक कर्म करता येतात, आणि त्याचा सराव आपण अधिक करावा. जबाबदाऱ्यांचं भान व्यग्रता न येता राखावं. त्याच्या संबंधीचं चिंतन व्यग्रता न येता करावं. मला माहिती आहे, कधी कधी आता जसं मी पोपळे काकांचं नाव घेतलं तसं गिरीश सांगतो, त्याच्या मुलाला विशिष्ट मार्क पडले तर व्यग्रता न येता त्यांनी कसं वर्तन केलं हे मी जवळून पाहिलं. त्यांनी त्याचा पुरता अभ्यास केला, याला कुठं कशी ऍडमिशन मिळू शकेल. मार्क तर विशिष्ट होते, खूप वाईट नव्हते, खूप चांगले नव्हते. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो याची मुळीच व्यग्रता न येता त्यांनी तजवीज केली. व्यग्रता न येता गोष्टी करण्याची सवय आपण लावून घेऊ शकतो. तुम्ही त्याच्या अभ्यासामध्ये 3 दिवस घातले तर म्हणून फार मोठा तोटा झाला नाही. व्यग्रता न येता तुम्ही ते काम करणं गरजेचं आहे, किंवा खूप त्रास करून न घेता हे करणं गरजेचं आहे. अनेक घरं मी पाहिलेली आहेत की असे मध्यम दर्जाचे मार्क मिळाले की दोषारोप, पती आणि पत्नी यांच्यामध्ये भांडण मुलाच्या मार्काकरता. त्याच्या मुलाला वाईट मार्क नव्हते, ऍडमिशन तर मिळणार होती, पण ती कुठे मिळेल याचा आधी अंदाज येण्यासाठी त्यांनी जे केलं आणि ते व्यग्रता न येता केलं. शिवाय मुलावर दोषारोप, मुलाला अतिशय नाउमेद करणं, त्याला हिडीस फिडीस करणं, घरातलं वातावरण अगदी तप्त ठेवणं, असं अशी घरं देखील मी पाहिलेली आहेत. मुलीचं लग्न जमत नसेल तर तिला धीर देणं, तिच्या पाठीशी उभं राहणं, तिच्याकरता पाहत राहणं हे आपलं कामच आहे. मुलाला नोकरी लागत नाहीये अशा वेळेला देखील पालकांवर काही एक त्रास आणि संबंधित व्यग्रता ही येणार, तो उभा राहणं गरजेचं आहे. तर ही व्यग्रता अजिबात येऊ नये असं मी म्हणणार नाही, पण जी थोडी व्यग्रता आहे, थोडी व्यग्रता जर नसेल तर त्याच्यात तो पडणारच नाही. मग तो परमार्थी कसला, याच्याकरता का परमार्थ सुरू केला? तुझा कोणाशीच संबंध नाही घरात, म्हणून तेही करायचं नाहीये. कर्तव्यात्मक कर्म तर करायचीच आहेत, पण ही कर्तव्यात्मक कर्म करताना शांत वृत्तीने करायची आहेत. याच्यासाठी मात्र मध्यवर्ती संकल्प तुम्हाला निश्चित उपयोगाला येईल, निश्चित उपयोगाला येईल. आपल्याला जशा जमवण्याच्या काय काय गोष्टी आहेत आणि कशा रीतीने आपण जमवू, मी तुम्हाला असंही सांगितलं तर की अंतरुणातून बाहेर येताना तुम्ही तुमच्या नेहमीच्या ज्या सर्व क्रिया आहेत तर त्या कोणत्या भावाने तुम्ही कराल हा संकल्प राखण्यासाठी याचं चिंतन करा आणि मग बाहेर या. तुम्ही जेवाल कसे, खाल कसे, ऑफिसमध्ये जाल कसे, रस्त्यानी चालाल कसे, ऑफिसमध्ये काम कोणत्या भावाने कराल, त्यावेळेला नाही जमलं तरी चालेल, पण सकाळी हे मनात येऊ देत तुमच्या. तुम्हाला जे जमत नाही असं वाटेल तर ते संपूर्णपणाने न जमणारं नसेल. तुम्ही संकल्प केलाय त्यामुळे थोडं थोडं जमवायला तुम्ही सुरुवात कराल असं मला निश्चित म्हणायचंय. अगदी तुम्ही ठरवलं तसं नाही तुम्हाला ऑफिसमध्ये काम करता आलं, तरी देखील थोडस तरी तुम्ही जमवण्याचा निदान प्रयत्न केलेला असेल, बस मला एवढं अपेक्षित आहे, कारण या प्रयत्नातूनच अधिक अधिक जमेल. तुम्ही ठरवलं पुष्कळ 100%, पण 100% आचरणात येणार नाहीये. पण जर ठरवलंच नसेल तर आचरणात काहीच येणार नाही. तसंच असलेल्या जबाबदाऱ्यांचं देखील थोडं थोडं स्मरण ठेवा की हे सगळं परमार्थिक करत असताना माझी संसाराची आता ही अशी स्थिती आहे, एक दिवसाचं जीवन मला जगायचंय. मध्यवर्ती संकल्पाचा अर्थ धरू नका की महिनाभर जगायचंय, कारण समर्थ म्हणतात अरे येची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणोनिया. तुमच्या हातात एकच दिवस आहे, तो निश्चित आहे, सकाळ उजाडली आणि तुम्ही जागे झालात म्हणून निश्चित आहे. तर एका दिवसाचं तुम्ही प्लॅनिंग करा, त्याच्यामध्ये तुमच्या जबाबदारीही आठवा. या संबंधात मला जर काही करायची संधी मिळाली तर मी जरूर करेन, आणि या भावानी या बोधानी करेन. तुमच्या अडचणी आठवा, तुमची अनुकूलता आठवा, तुमची प्रतिकूलता आठवा, तरीही तुम्हाला हे करायचंय. आपल्या सहवासात साधना करताना केंद्रात आल्यावर इतर विषयांचा विसर पडतो, परंतु ही व्यग्रता मात्र अधूनमधून डोके वर काढत आहे. ही आठवण असावी, आपल्या कर्तव्यांची जरूर आठवण असावी, आणि त्याच्यातून युक्तीनी मार्गही काढावा, व्यग्रतेनी काही होत नाही. स्वामीजींच्या चरित्रात मी वाचलं की त्यांचा मुलगा नदीवर मासे मारायला जी मुलं जातात त्यांच्या बरोबर जाऊन त्याला तो छंद लागलाय, तिथं जाऊन बघत बसायचा, तर त्याला रागावून व्यग्रता स्वतःला धरून असा कोणताच मार्ग न करता त्यांनी युक्तीचा मार्ग काढला. आपल्याबरोबर ते टेनिस खेळायला त्याला घेऊन जायला लागले, आणि पुढे बापूसाहेब वाकडे टेनिस मध्ये इंटर युनिव्हर्सिटी खेळले. त्यामुळे प्रत्येकावरच असे प्रसंग येत असतात. दुकानात चोरी झाली तर ते दुकानात झोपायला जायला लागले, जोपर्यंत ते तिथलं बांधून झालं नव्हतं, ते सगळं पाडलं तर चोरट्यांनी आतून मागच्या बाजूनी प्रवेश करताना ते सगळं नीट पक्क बांधून होईपर्यंत माल असा उघडा आणि घरी येऊ शकत नव्हते. पोलीस काय असं 24 तास संरक्षण कोणाला देत नसतात. त्यांनी दुकानात झोपायला जायला सुरुवात केली. तर व्यग्रता न ठेवता उलट त्यावेळेत आपण साधना करू शकू असा त्यांनी विचार केला. त्यांच्या जीवनात त्यांच्या वर आलेल्या प्रसंगात ते कसे वागले, आपल्यावर आलेले प्रसंग वेगळे असतील, पण आपण कसं वागायचं याचं काही एक चिंतन करू असं मी म्हणेन. म्हणून शिबिर हा एक मुद्दा होता, मग देह संबंधितांविषयी दुसरा मुद्दा होता, आणि तिसरा मुद्दा होता खूप मोठी चिंता करायची नाही असे ठरवले तर रोजच्या दिनक्रमात इतक्या गोष्टी एका पाठोपाठ एक पार पाडायच्या असतात, त्याचाही एक नकळत ताण मनावर राहतो. काही काळापूर्वी माझ्या मनावर थोडासा ताण पडायचा, मी तुम्हाला सांगतो, कोणीही याच्यातून सुटत नाही. पण जेव्हापासून मी या मध्यवर्ती संकल्पांचा अभ्यास, तर मला सकाळी समजलेलं असतं आज आपल्याला काय काय करायचंय, आणि हे एकदा करायचंय असं ठरल्यावर त्याचा ताण कसला. जसं माझ्या कालच्या जीवनामध्ये खाली जाऊन ध्यानाला बसायचंय, त्याच्यानंतर 9:30 परत खाली येऊन बसायचंय, लोक भेटायला येतील, आणि 11:30 संपेल असं नाही, एखाद वेळेस 12:00 वाजू शकतात, 12:30 वाजू शकतात, पण मी ताणाच्या अंगाने त्याच्याकडे पाहणार नाही असं जर ठरवलं तर पाहता येतं. तेवढं झाल्यानंतर एका ग्रंथाचं काम मला करायचंय. काही एक मधला वेळ गेला की रात्री प्रवचन करायचंय, तर त्याची मला तयारी करायची आहे, आणि मला नागपूरला जायचंय त्याच्या संबंधित ते जर सांगितलं तर फार मोठा विषय, अर्धा तास मी तुम्हाला तेच सांगितलं की नागपूरला जायचं तर मी आता काय बोलायचं याचही मला थोडस दडपण येतं। तसं कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाच्या आधी विषय निवडण्याचं दडपण येतं, बोलण्याचं नाही, पण ऍप्रोप्रिएट विषय काय असावा, आपण काय बोलावं, हे बोलावं की ते बोलावं की ते बोलावं याचं एक नकळत दडपण येतं। तर आज मला एवढ्या एवढ्या गोष्टी करायच्या, त्याच्यात एक दरवेळेलाच काही ना काहीतरी एक भर असतेच, तसं सरळ जीवन माझं नाहीये। आणि मग त्याच्या व्यतिरिक्त जी मधली गॅप आहे ती काही ना काहीतरी कानावर येणार आहे, कोणीतरी आजारी आहे, कोणीतरी गेलेला आहे, कोणाकडे तरी चांगली घटना घडलेली आहे, याही सगळ्या गोष्टींना मला, कारण चांगल्या गोष्टी मलाच कळवल्या जातात प्रथम, वाईट गोष्टी किंवा दुःखपूर्ण गोष्टी मलाच कळवल्या जातात, त्या ताण न येता मला सगळ्या निभावायच्या आहेत। तर असं कुठेतरी मी चिंतन करून ठेवायलाच पाहिजे। मग प्रवचन करताना मी कोणत्या भावनेमध्ये ते करेन, इथे येऊन बसून लोकांशी 2 तास 2.5 तास शंका समाधानासाठी कोणत्या भावनेमध्ये मी बसेन। आता याच्यात फायर फायटिंग अचानक आलेला एखादा प्रसंग असेल तेव्हाच होईल, बाकी सगळं ठरवलेलंच असेल। जर आपल्याला माहितीये की आता आपल्याला एवढं एवढं आज करायचंय, तर मग त्याचं कोणतं दडपण किंवा ताण घेण्याचं काही कारण नाही। म्हणून ताण न घेता गोष्टी करण्याचा सराव हा आपण करतच राहू, मग कौटुंबिक जबाबदाऱ्या जशा आहेत तसं आपलं दिवसाचं जे रुटीन आहे त्या रुटीनमध्ये थोडं इकडं तिकडं होणारच ना। एखादी अनपेक्षित गोष्ट येणार तर बाकीच्या सगळ्या कशा करायच्या याचं नीट जर चिंतन असेल, स्मरणपूर्वक कशा करायच्या याचं चिंतन असेल, तर एखादी अचानक आलेली गोष्ट ही निभावता येते। एखाद दोन येणाऱ्या त्या काही फारशा, आणि मला माझी अशी खात्री आहे की आपण इथं बसलेल्या लोकांपुरतं जर बोलायचं झालं आणि तुम्ही प्रतिनिधी आहात असं समजलं व्यापक समाजाचे, तर इतक्या अनपेक्षित रोजच रोज रोज घटना एखाद दिवशी घडेल, कोणाच्याच जीवनात घडत नाहीत। एक सारखं सरळ जीवन असतं, कोणाच्या जीवनामध्ये फिरती असते, कोण एकाच गावात काम करत असतो, कोण घर देखील सोडत नसतो, कोण एकाच शहरात जरा फिरत असतो, कोणाचा धंद्याच्या निमित्ताने अनेकांशी संबंध, पण ते त्याचं रुटीन आहे। असं जर पाहिलं तर अनपेक्षितता त्याच्यात काही नसते। असं असल्यामुळे रोजच्या जीवनात इतक्या गोष्टी एका पाठोपाठ एक पार पाडायच्या असतात, त्या याच संकल्पाने आपण पार पाडायच्या आहेत। एक निश्चित आहे की शिबिरामध्ये जसं निश्चिंतता आहे तशी निश्चिंतता रोज तुम्ही जर कल्पना कराल तर तशी निश्चिंतता रोजच्या जीवनात मिळणारच नाहीये। पण रोज शिबिर देखील तुमच्या जीवनात रोज शिबिर असं जीवन अपेक्षित आहे का तुम्हाला? तसं जीवन नाही अपेक्षित। मला असं माहिती आहे की जे अशा करता आकर्षित होऊन त्या त्या ठिकाणी राहायला गेले, आश्रमासारख्या ठिकाणी राहायला गेले, की असंच जर रोज असेल तर काय, त्यांना वेगवेगळ्या कामाला लावलं तिथं, नुसतं राहायचं नाही, मग काही ग्रंथ निर्मितीत मदत करा, झाडांची निगा राखा, रोज पूजेची तरी जबाबदारी उचला, स्वयंपाकघरात तरी काम करा। असं नुसतं शिबिरासारखं ते 3 दिवसाचीच व्यवस्था कधीही जीवनामध्ये असेल। बाकी तुम्ही कुठल्याही संस्थेत जा, परमार्थ करायचा असला तरी, आणि पारमार्थिक संस्थेत जा, नुसतं तुम्हाला असं रोजच नाश्त्याच्या वेळेला नाश्ता, जेवायच्या वेळेला जेवण, बाकी अनुसंधान, असं जीवन कोणीही जगू देणार नाही। तुम्हाला जबाबदाऱ्या आल्याच आल्या, आणि इतक्या आल्या की एक साधू मला सांगत होते की कशाकरता घर सोडलं असं मला वाटतं आता, जसे ते 45 त्यांनी ओलांडली, इंटरमिजिएट CA झालो, पण आकृष्ट होऊन मी घर सोडलं, त्या आश्रमात गेलो, आता त्या आश्रमाच्या अकाउंट्सची जबाबदारी त्यांच्याकडे दिली, त्या ते आश्रम 300 cot हॉस्पिटल चालवतो, त्या आश्रमाची तिथं असणारी शाखा, ग्रंथ विक्री आहे, रिपेअर्स मेंटेनन्सची कामं चालतात. तसं मानधन ज्यांना आहे त्यांचं मानधन देणं अशा प्रकारचं ही काम आहे. आणि याच्याकरता तीन क्लार्क तिथे ठेवलेले आहेत आणि हे त्याचे प्रमुख आहेत. ते म्हणाले, मी 9 वाजता माझी खोली सोडतो नाश्ता करून, 1 वाजता घरी येतो. घरी म्हणजे काय, त्यांची जी जेवणाची जागा असेल तिथं जातो, जेवतो वगैरे, 1 तासभर विश्रांती घेतो आणि 3 वाजता जे जातो ते कधी कधी त्या आश्रमात होणारी 7 वाजताची प्रार्थना माझी चुकते. मला असं वाटतं मी बरोबर केलं की नाही केलं. मी घर सोडलं ज्याच्या करता ती गोष्ट मला करायला मिळत नाहीये. त्यामुळे असं समजू नका की आश्रमात वगैरे राहिलं म्हणजे तुम्हाला तसंच राहता येईल. कोणीही राहू देत नाही. तिथं देखील 8-10 तासाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतात, कारण तो आश्रम चालवणार कोण. सो तिथं राहायला आलात म्हणजे आता तुम्हीच त्याच्यात लक्ष घालायचं. अशा प्रकारे तुमच्यावर ती जबाबदारी टाकली जाते. त्याच्यापेक्षा आपलं रोजचं जीवन परवडलं. म्हणजे कोणी जाऊ नये अशा करता मी सांगत नाहीये, पण जायचं असलं तरी हेच जीवन तुमच्या वाट्याला आहे. हे जीवन तुमची पाठ सोडणार नाही. असं असल्यामुळं या जीवनामध्ये तशा रीतीने रोज सकाळी संकल्पपूर्वक आपण राहिलो तर एका दिवसाचाच प्रश्न आहे, उद्याचा प्रश्न नाहीये. आपली जी जबाबदारी आहे, आपण उद्या राहिलो तर उद्या ती आहेच आपल्यावर, पण एका दिवसाचं जीवन आपल्याला जगायचंय. असं म्हणून त्याच्यातही तुमचे जे स्वाभाविक ताण आहेत, तर ते ताण उद्याचा दिवस आपला आहे की नाही कोण जाणे म्हटल्यावर आजच्या दिवसापुरतेच मर्यादित होतात. काही अर्थाने तुम्ही निस्संग होण्याचा अभ्यास करता, काही अर्थाने तुम्ही जबाबदारीही टाळत नाहीये. आणि तुमचा परमार्थ हा तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या यशस्वीतेमुळं नकळत चांगला होतो आणि ते अपयशी झाले म्हणून तुमच्या परमार्थाला फार बट्टा लागेल असं नाही, पण तुम्हाला ती शांती ठेवून राहायला लागेल. त्याच्याऐवजी जितका होता होईल तितका नेटका प्रपंच करणं किंवा कर्तव्यात्मक कर्म करणं हे आवश्यकच आहे. आणि तसं कशा प्रकारे करता येणं शक्य देखील आहे हे स्वामीजींच्या उदाहरणावरून जीवनावरून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. असं असल्यामुळं आपण सुखानी असावं आपल्या जीवनामध्ये. परमेश्वराने आपल्याला जसं ठेवलेलं आहे त्याची काहीतरी योजना आहे. काही सुख आपल्याला मिळतात, काही सुख मिळत नाहीत, हे निश्चित आहे. मनात येते हत्ती घोडे पालखीत बैसावे, देवाजीच्या मनात याला पायी चालवावे. असं असेल तर काय करणार, मग सुखानी चालू असं मी म्हणेन. आपल्या वाट्याला जे जीवन आलेलं आहे त्या जीवनात सुखानी राहणं हे आपलं काम आहे. दुसऱ्याचं जीवन नको पाहायला, तुलना नको करायला, माझ्या जीवनात काय कमी आहे त्याचं चिंतन नको करायला. एक ही जी स्मरणपूर्वक राहण्याची किंवा संकल्प पूर्ण राहण्याची अशी जी साधना आहे, ती साधना किंवा तसा संकल्प आणि त्याच्या बरोबरीने साधना आणि आपली दृष्टी कर्मामध्ये असण्याची ही आपण ठरवून घ्यावी आणि आपण ठरवून आपलं जीवन जगावं. ते जीवन हळूहळू उन्नत होईल. ताणतणाव असणार, ताणाखेरीज तुम्ही तुमचं जीवन नसणार, पण रोजच रोज ताण ताण आणि ताणामध्ये आपण राहतो. आणि हा फरक चांगलाच आहे ना, की केंद्रामध्ये आलं तर हा ताण काय म्हणतात हे विषय त्याचा विसर पडतो आणि बाहेर जरा या विषयांचा आठव होतो. कारण केंद्रात आल्यावर विषयांचा विसर पडतो, ताणाचा विसर पडतो, हे तुमच्या जीवनात घडतंय, हे चांगल्या करताच आहे, नाहीतर इथं तुम्ही याल कशाला. केंद्रात गेल्यावर तरी निदान विसरले जातात. या अनुभवांनी परमार्थ जर मुरला तर आपण हे सर्व विसरू असाही भरोसा तुम्हाला त्यामुळे येतो की एका सात्विक वातावरणात केंद्राच्या सहवासात संगतीमध्ये, साधकांच्या संगतीमध्ये, स्वामीजींच्या संगतीमध्ये या सगळ्यांचा विसर पडतो. ही तुम्हाला संजीवनीच आहे आणि याचा जर विसर पडत नसेल तरी तुम्ही उद्या केंद्रात येणार नाही आणि इतर जीवनामध्ये जर तुम्हाला ताणच जाणवला नाही विषयही तुमच्यापासून दूर झाले आणि असं व्हावं एक दिवस असं मला वाटतं. स्वामीजी म्हणतात की केंद्राला कुंप घालायची वेळ आलेली आहे कारण तुम्हाला मग केंद्राला जे सांगायचं ते घडलंय तुमच्या जीवनात आता केंद्रात येण्याची गरज नाहीच आहे. पण तसं होत नाहीये तोपर्यंत आणि आपण आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत. मी त्या लामांची गोष्ट वाचली. एक युरोपियन तिबेटमध्ये एका लामाकडे गेला शांती सुख समाधानाकरता आलोय असं म्हणाला. त्यांनी त्याला सांगितलं की ते बाजूला खिडकी आहे त्या खिडकीत आसनं ठेवली आहेत त्याच्यातली एक चटई घे आणि त्या कोपऱ्यामध्ये ती ठेव आणि येत जा इथं रोज. तुला जितक्या वेळ यायचे तितक्या वेळ ये बसायचे तितक्या वेळेला बस आणि जेव्हा तुला खात्री पटेल की आपण आता शांती समाधानात राहायला लागलो ती चटई परत त्या खिडकीत ठेवून दे. माझे आभार मानण्याची देखील गरज नाही परत कधी येऊही नकोस. तुला जे साधायचंय ते तू साधलंस. तसं अशा प्रकारे जर सर्व जीवनातच वागता यायला लागलं तर केंद्राला आपण कुलप घालू. केंद्राला केंद्रात येण्याची काही गरज नाहीये. हे साधेपर्यंत मग दुसरे लोक येतील की ज्यांना त्याची गरज वाटते असे लोक येतील. तुम्ही आत्मनिर्भर राहून तुम्ही तुमचं जीवन जगायला सुरुवात कराल. काहीच बिघडत नाहीये पण तोपर्यंत तरी हे जे संकल्प आहेत ते संकल्प आणि त्या संकल्पपूर्वक आपण राहायचं. शिबिर आपलं जे जबाबदाऱ्यांचं किंवा कर्तव्यांचं जीवन आहे ते जीवन आणि रोजचं जीवन याचा एक ताळमेळ घालून आपल्याला जगायचंय आपल्याला राहायचंय आणि मला अशी खात्री आहे की तुम्ही असं निश्चित करू शकाल. तुम्हाला जेव्हा काही काही ठिकाणी जमतंय तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त ठिकाणी जमेल अधिक जास्त ठिकाणी जमेल असं करत करत हे तुम्ही जीवन जमूही शकाल. आपण एक मिनिट दीड मिनिट शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.